साखळी श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर रीते मेवा स्वागत है यू पाकु आशा है यू के इत कार्यक्रम ते मेकुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उंडे जिंदगी तलाई सच्चो सर्री पुट्टल ते इदिना पहले किया मट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वड़ट अमट उंदी मधुर पाटा केंच कम
शक्ति उल चानुल
शांति उल चानुल शक्ति उल चानुल
शांति उल चानुल शक्ति उल चानुल
शांति उल चानुल शक्ति उल चानुल
प्यारो प्यारो नावल प्रभु यीशु नाना प्यारो प्यारो नावल प्रभु यीशु नाना नाम ये नगरो नाम ये नगरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये प्यारो प्यारो नाम ये नगरो
आनंद उल चानुल खुशी उल चानुल आनंद उल चानुल खुशी उल चानुल
आनंद उल चानुल खुशी उल चानुल
प्यारो प्यारो नावल प्रभु यीशु नाना प्यारो प्यारो नावल प्रभु यीशु नाना नाम ये नगरो नाम ये नगरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नगरो नाम ये नगरो नाम ये नगरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नगरो
पवित्र है उल प्रेमी उल आंदुल
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 प्यारो प्यारो नावल प्रभु यीशु नाना प्यारो प्यारो नावल प्रभु यीशु नाना नाम ये नगरो नाम ये नगरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नगरो नाम ये नगरो नाम ये नगरो यीशु ना प्यारो प्यारो नाम ये नगरो
प्रे दोस्त लोडिक इत कार्यक्रम तुन गेंजन वाले सबे भाई लोगों नोंडे सेलक नू प्रभु यीशु ना नाम ते नव सेवा प्यारो भाई लोगों इत सच्चो सरी कार्यक्रम ते मीवा सबता स्वागत है माकुन आशाय के मर सब प्रभु ना दया ते चंगो भलो हईट होए उंडे माकुन विश्वास है कित कार्यक्रम तुन केंजा नजरिया ते मीकुन सब तुन फायदा पुट्टी ता होए यदि कार्यक्रम तुन केंजा नवात ते मिया मन ते बांगे भी सवाल पैदा आईता होए ते इमड माकुन बेचक चिट्ठी लिखे किसी रोक किट अमट मेवा चिट्ठी ता जवाब जरूर सिकम प्यारो दोस्ता लुड़ी इमट अपनो चिट्ठी ते मेवा पूरो पूरो पता लिखे किसी रोक किट आप ही अमट मेवा सवाल ता जवाब आसानी तल सिसी सके माइकम धन्यवाद दोस्ता लुड़ी इमट माकुन पत्र लिखे किसी रोह तिट अमट मेवा पत्र पढ़े मातम पत्र पढ़े मासे कुन मन ते खूब खुशी आत प्यारो भाई लोगोड़ी इमट माकुन इहुने पत्र लिखे किसी हमेशा रॉकेट अमट मीवा पत्र ना आशा की कम ते वड़ दोस्ता लुड़ी अमट अपनो नेटाई बाइबल अध्ययन ता कार्यक्रम तुन शुरू किया ना मुन्ने परमेश्वर दाऊन से बिनती की कम परमेश्वर दाऊनी अमट सब उन्दिबार फिर यीशु मसीह ना नाम ते नी करूं वाई तुलम अंडे अमट नी कुन जीवा ताल धन्यवाद स्या तुलम की इमामा कुन पिज्जड़ टेम ते चोको भलो इरती अंडे बेलुगुस चंगो भलो इरतो नी इतमांदित लाई भी अमट निकुन जीवताल धन्यवाद स्यातुलम प्रभु जी अमर निसे बिनती क्या तुलम के इटेम ते बाइबल अध्ययन क्याले मावा सहायता ने मदद किम उंडे माकुन आशीष सिम के निवा पवित्र वचन तो नमट ग्रहण किसी सके माई कम प्रभु जी अमर निकुन सब मादिंग लाई धन्यवाद सीता के इत बिनती तुन यीशु मसीह नाम ते तलुकी तो ना आमिन प्यारो केंजन वाले दोस्ता लुड़े नैंड अमट निर्गमन ता किताब ते 35 पाठ ता अध्ययन किसी रहे माई कम खास मादिंग शब्द ता त्योहार परो फिर जोर स्याना तंबू तलाई अपनो इच्छा तल भेंट स्याना बस लेल उंडे ओहली आप तुन काम तलाई केसु ताना शब्द ता त्योहार परो फिर जोर स्याना इत पाठ ते परमेश्वर फिर तीसरो बार इसराइल ता औलाद नल शब्द ता त्योहार ता विषय ते अपनो आज्ञा तुन दोहरे क्या तो ले प्रिय केंजन वाले भाई लोगोड़ी उन्हें सेला करने मूसल इसराइली लोगोड़ा सारो मंडली तुन उन्हें जगह जमा किसी कोन वोड़ो नित तुन जित्तो कामो तुन क्या ना हुकुम परमेश्वर सीतो ले आउ इव आंदों सारों दिया तो काम काज किसी रहे माइकेट पर सातवो दिया मिलाई पवित्र अंडे परमेश्वर तलाई परम आराम ता दिया ठहरे मायल अब दिया बोले भी काम काज क्या नूर मुंजोक्सी वाटकेट पर आराम ता दिया इम्मट अपनो अपनो रॉक ने किस भी मिनी मास्केट परमेश्वर आराम ता दियत परो इच्छो जोर भाड़ी सियातो लई इदे ना पहलो कारणान के परमेश्वर दुनिया तुन गड़े क्या ना बात ते आराम ता दिया अपनो जीवा तुन ठंडो की तुल इउन आराम ता दिया पहलो दुनिया गड़े मायन इपिटल संबंध इरितान मानवल अपनो दुनिया तुन गड़े क्यान वालेन पुंदा ना हेले चाहे मायोल पर इत दुनिया ता भक्ति क्या ना शुरू किसी सीतोड़ इहुन बोल आराम ता दिया ता पालन क्या ना भी छोड़े किसी सीतुल परिंगा परमेश्वर इंदा तो लही की नावा उंडे इस्राएल ता नट्टुं आराम ता दिया उंदी अचंबु चिन्नायल प्रिय किंजन वाले दोस्ता लोड़ी परमेश्वर नियम भनेगी तुल आप इडल ज्यादातर क्रिया तदेश ते ही इस्राएल पर रो लागू आशीष के मानदू दूसरो जगत पर रो अविन लागू आयना संभव हिले आशीष के मानल इंगा बहुन इगा लिखे माता आंद की आराम तदिया इमट अपनो अपनो रोक ने किस भी मिनी मास्केट बोल आराम तदिया बांगे काम क्या नोड बोन जोक्सी वाटकेट इंगा मावा इटेम ता समझते बोले भी मानवल आराम तदिया काम मेनी गेमा काई इत बहुन आसान आशीषा के मायता आई उत्तर ओंडे दक्षिण देश ते यदि रोक ने किस हेले मासनल ते पीनी ता कारण सासी दानुर यू न मठ हुड़ी तोला मई की परमेश्वर ता नियम अद देश तले का मौसम मत्ता अगर इसराइली लोगोड़ मंदुर परमेश्वर इसराइल तुन जित्तो नियम सीतुल अव वोड़ं हालत समाज ओंडे मौसम ता हालत ता अनुसार मत्तंग तंबू ता लाई अपनो इच्छा तल भेंट तरुताना प्रिय केंचन वाले दोस्ता लोड़े फिर मूसल इसराइल रा सारो मंडली तुन इतुल जुमान दी ता आज्ञा परमेश्वर सीतो लाई अत इदांद मी करुम तल परमेश्वर तलाई भेंट येत केट यानी की जित्तो अपनो इच्छा दल सियाना चाहे माया नूर वोड परमेश्वर तुन भेट किसी को इवचीज अरी वाया नोड याने कि सोनो रुपियांग पीतल नीलो बैंजनी उन्टे लाल रंग ना दिखड़ी बारीक मलमलता दिखड़ी येटी ना चुट्टिंग लाल रंग ते रंगे मातल वाले भेंडा ना चमड़ा जानवर का चमड़ा बबुल तांग कटियांग उजालो स्यान लाई नी अभिषेक तनी और धूप दियानी स्यान लाई दैंगन वाले चीज फिर एपोद उन्डे चपरास तलाई सुलेमानी मनी उन्डे लगे क्यान लाई मनी उन्डे मट में से जित्तोड़ा जीवाते बुद्धिता विर्ची आंद वोड सब वासिकुन बेना बेना चीज ता आज्ञा परमेश्वर सीतो लाई आउ सब बने कीकेट याने की तंबू उन्डे मंदाना जगा उन्डे अदेना कुंडी तक तंग गिरांग खंबांग उन्डे कुर्सिंग फिर डंडा ना संगने संदूक उन्डे पछतावा क्या ना ढक्कन उन्डे नडुमता पर्दा डंडांग उन्डे सब सामानता संगने मेज उन्डे भेट तंग साड़ी सामान उन्डे टवड़ी न संगने उजाला स्यान वाले टवड़ी उन्डे उजाला स्यान लाइनी डंडा न संगने धूप सियाना वेदी अभिषेकता नी दैंगन वाले धूप ध्यानी उंडे मनाना ढेड़ीता पर्दा पीतलता झंझरी डंडांग उंडे सारो सामानता संगने होमता वेदी पाया न संगने होदी खंबांग उंडे अवेना कुर्सिंग संगने रचा तंग पर्दांग उंडे रचा डंग ढेड़ी तंग पर्दांग मंदाना उंडे रच्चा तांग रंटे खुटांग उंडे रस्सिंग पवित्र जगते सेवा टहल के अन लाई कढ़ाई की तल वाले दिखड़ी उंडे याजक ता काम के अन लाई हारून याजक तंग पवित्र दिखड़ी उंडे वो नोड मरक ना दिखड़ी भी प्रिय केंजन वाले दोस्त लोरी यू सब तरुतान वाले चीज वोड अपनो इच्छा तल बने क्या लाई सीतोड़ इदिन लाई वोड परो बांगे दबाव हलवा टोड़ ख्यालते रैकेट इत दस हिस्सा हल मत्ता लई छोड़ लोगोड़ हयोड़ वोड़ खास दान तुन भी दस हिस्सा ते शामिल किसी सियातोड़ हयोड़ इम्बाटित सवाल किसी रहे माई तोड़ेट की इसराइल ता औलाद इच्छो धन संपत्ति बेगा टाल तत्तुड़ दोस्ता लोड़ेट इदेना जवाब माकुन उत्पत्ति 15 पाठ ता 14 वचन ते पुट्टी ताई फिर बेना देश तोड़ सेवक आयनुर वोड़ुन अन्न सजा सीका अंडे अदे न बात ते वोड़ फड़ा धन अगटल अरिकुन पसी वासिदा नुर परमेश्वर लई सोंग वर्षा ना मजदूरी वोड़ुन उन्दी रात ते ही सिसुची मत्तुल बिन रात ते वोड़ मिसर देश तल पसींदुर मिस्री बद्दे भी कीमत परो इसराइलिट से अपनो जान छोड़े किस्ताना चाहे मंदुड़ इधर लाई वोड जो भी तलेखंदुड़ मिस्रीड इसराइलिडुन सिसी सीतुड़ इहुन वोड मिसर देश ता धन दौलत तुन फड़ा भयंकर अपनो संगने अरिवासी मत तोड़ आप इसराइलिड़ा सारो मंडली मूसा न सामनो तल मलसी हत्तुड़ उंडे आपी जित्तुड़ुन आनंदात उंडे जित्तोड़ा मनते ईतल इच्छा पैदा आसीमत्ता की वोड मिले क्यान वाले तंबूता काम क्या ना उंडे अधे ना सारो सेवत लाई उंडे पवित्र कपड़ा नू बने क्यान लाई परमेश्वर ता भेट अरिवाया लातू बड़ंग माइक बड़ंग मानवलोड जित्तोड़ा मनते ईतल इच्छा पैदा आसीमत्ता और सब सोनो तंग जेवर अरी वायल तोड़ इधन बावजूद जित मन वाल परमेश्वर तलाई सोनो ता भेट तंग स्यान वाले मत तोड़ वोड़ सब वोड़ून अरी वात तोड़ अंडे बेनोड़ बेनोड़ मन वालोड़ करो नीलो बेंचनी उन्डे लाल रंग ना दिकड़ी उन्डे बारीक मलमलता कपड़ा उन्डे येटी ता चुट्टिंग उन्डे लाल रंग ते रंगे मातंग भेंडा ना चमड़ांग उंडे जानवर ना चमड़ांग मत्तांग वोड़ा बेन तत्तोड़, फिर जित्तो चांदी और पीतल ता भेट सियान वाले मत्तोड़, वोड़ परमेश्वर तलाई आताले भेट अरी वातोड़, और बोन बोन करूं सेवता काम तलाई बबुल तंग कटियांग मत्तंग, वोड़ अवेन अरी वातोड़, जित्तो माई का न जीवते बुद्धि तवेड़ची मत्ता, अब येटी न चुट्टिंग गुथे कीतो प्रिय किंजन वाले भाई लोगोड़ और मुख्य लोड एपो दंडे चपरास तलाई सुलेमानी मनिंग उंडे लगे क्यान लाई मनिंग उंडे उजाला सियान लाई उंडे अभिषेक उंडे धूप सियान लाई धैंगन वाले उंडे नी अरिवातुर बेना बेना चीज तोन बने क्या न हुकुम परमेश्वर मूसा नजरिया ते सिसी मत्तोल मोन लाई जित्तो चीज जरूरी मत्ता अदन वोड सब आदमीड़ उंडे जनिक अरी वातुं अवे न जीवते ईताल इच्छा पैदा असीमत्ता इवन इसराइल परमेश्वर तलाई अपनो ही इच्छा तल भेट अरी वातुड़ इहु न मठुड़ी तोड़म है कि न सिर्फ मानवा लोड बल्कि माइक भी परमेश्वर ता इच्छा तुन पूरो की तुम उंडे तंबू तुन बने क्या ना काम ते संग सी तुम अ मठुड़ी तोड़म है कि लोगों मन ते वोड़ आनंदित की तोड़ उंडे आत्मा उभरे गीत आप ही और परमेश्वर ता काम ते कई लगे की तोड़ उंडे अपनो इच्छा तल तरु ताले अरिवात तोड़ बोल से भाई आसी तनवाई खर्च किसी तिंदा उंदा थोल अनि अंगुडा वाड़ी लगे किसी बोल ताना कायंग नल है ले तिन्नोल अनि झुंड तोल केपन वाले ताना कुछ पाल उंदा ना हकदार आई तोल बस लेल उंडे ओहली आप तुन सेवत लाई खास केसु ताना आपी मुसल इस्राएली लोगोड़ुन इत्तुल केंजट परमेश्वर यहूदा नोड गोत्र वाले बसलेल तुन येल उरी नोल मर्री उंडे हूर नोल नाती आंदुल नाम येची कुन केसु तुल उंडे वोल वोन परमेश्वर ता आत्मा तल इउन भरोपुरो कीतो लाई की सब रंगना बने क्या लाई वोन इताल बुद्धि समझ उंडे ज्ञान पुटता है कि वोल कारीगर ना जुगाड़ टंडसी कुन सोनो चांदी उंडे पीतल ते उंडे लगे क्या लाई मनिंग नटकन लाई उंडे कटिया तुन खोदे क्या ईपी बल्कि बुद्धि तल सब रंगना टंडतल वाले बनावट ते काम किसी सके माया नोड़ फिर परमेश्वर वो न मन ते उंडे दान तोड़ गोत्र वाले ऐ सामाक नोल मर्री ओहली आब ना मनते भी शिक्षा स्या ना सकती सीतो लई येड रंटे ना जीवतुन परमेश्वर इतल अकल तल भरोपुरो कीतो लई की वोड खोद क्या लाई उंडे नीलो बेंजनी उंडे लाल रंग ना दिकड़ी उंडे बारिक मलमल तंग दिकड़ी ने कढ़ाई क्या लाई गुदे क्या ना पर सब रंग ना बनावट ते उंडे अकल ते काम टंडा नीपी सब रंग ना काम कीन परमेश्वर यहूदा ना गोत्र ताल बसलेल उंडे दान तोड़ गोत्र नाल ओहली आप तुन नाम येचिकुन केसु तुल उंडे वोड़ुन चौको बलो निच्ची सीतुल वोड़ुन सब रंग ना चीज बने क्या लाई परमेश्वर ता आत्मा ताल भरोपुरो की तोड़ वोड़ुन दूसरो तुन करहता लाई उंडे पको क्या ना जीवा सीतुल प्रिय केंजन वाले दोस्ता लोड़ी तंबू उन्दी सुंदर चीज मत्ता दृढ़ता वाले जगह ते मोतिन लेका मत्ता इत बोने फड़ा रोन हल मत्ता इचुड्डो ले तंबू मत्ता पर इत कीमती मत्ता इत पृथ्वी परमेश्वर ता कीमती मोती मत्ता परमेश्वर तोल मर्री प्रभु यीशु मसीह नोल चिन मत्तोल बोल इद्दे ना करूं वायनुल वोल इद्दे ना सुंदर ततुन हुड़तुन उंडे इद्दे ना कीमत तुन उंडे अपनो सब कुछ मोमसिकुन इत काम कीमती मोती तुन मोलाते ये ची ये तुड़ बोल लक रहे मातुड़ बोल ये ना सुंदरता तुन हेले हुड़ से सके मायोड़ इद्दे ना कीमत भी बोले हल पुंजी सके मायोड़ वोल लाई वोल बुराई उंडे चुगली क्यान वाले नोल ಮಾನವಾಲ್ ಬನೆಮಾಸಿ ರಹಮಾತ್ಪುಲ್. ಈಗ 35 ಪಾಠ ಖತಮ್ ಆಸಿಯತ್ ಉಂಡೆ ಅಮ್ಮಟ್ ಇಂಗ ಮುನ್ನೆ ಟ ಪಾಠ್ತ ಅಧ್ಯಯನ ಕಿ ಕಮ್ ಪ್ಯಾರೋ ಕೆಂಜನ್ ವಾಲೆಡ್ ದೋಸ್ತ ಲೋಡಿಟ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ನಿಯಮ್ ಅದ ದೇಶ ತಲೇಕ ಮೌಸಮ್ ಮತ್ತ ಅಗ ಇಸ್ರಾಯೇಲಿ ಲೋಗೋಳ್ ಮಂದುಳ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ತೋನ್ ಜಿತ್ತೋ ನಿಯಮ್ ಸೀತುಲ್ ಔ ಓಳಂಗ್ ಹಲತ್ ಸಮಾಜ್ ಉಂಡೆ ಮೌಸಮ್ ತ ಹಲತ್ ಅನುಸಾರ ಮತ್ತ ತಂಬು ತಲಾಯಿ ಅಪನು ಇಚ್ಛಾ ತಲ್ ಭೇಟ್ ತರುತ್ತಾನ ಪ್ರಿಯ ಕೆಂಜನ್ ವಾಲೆಡ್ ದೋಸ್ತ ಲೋಡಿಟ್ ಫಿರ್ ಮೂಸಲ್ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಸಾರೋ ಮಂಡಲಿ ತೋನ್ ಇತ್ತುಲ್ ಜೋ ಮಾಂದಿತ ಆಜ್ಞಾ ಪರಮೇಶ್ವರ್ ಸೀತೋಲೈ ಅದ್ ಇದಾನ್ ಮೀಕರ್ ರೂಮ್ ತಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತಲಾಯಿ ಭೇಟ್ ಏತ್ ಕಿಟ್ ಯಾನೆ ಕಿ ಜಿತ್ತೋ ಅಪನು ಇಚ್ಛಾ ತಲ್ ಸಿಯಾನಾ ಚಾಹೆ ಮಾಯಾ ನೋಡ್ ಓಡ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತೋನ್ ಭೇಟ್ ಕಿಸಿ ಕೋನ್ ಇಚ್ಚೀಚ್ ಕರಿ ವಾಯಾ ನೋಡ್ ಯಾನೆ ಕಿ ಸೋನೋ ರುಪಿಯಾಂಗ್ ಪೀತಲ್ ನೀಲೋ ಬ್ಯಾಂಜನಿ ಒಂಡೆ ಲಾಲ್ ರಂಗ್ನಾ ದಿಕ್ಕಡಿ ಬಾರಿಕ್ ಮಲ್ಮಲ್ತಾ ದಿಕ್ಕಡಿ ಯಟಿನಾ ಚುಟ್ಟಿಂಗ್ ಲಾಲ್ ರಂಗ್ ತೆ ರಂಗೆ ಮಾತಲ್ ವಾಲೆ ಭೇಂಡಾನ ಚಮಡಾ ಜಾನ್ವರ್ಕ್ನ ಚಮಡಾ ಬಬುಲ್ ತಾಂಗ್ ಕಟಿಯಾಂಗ್ ಉಜಾಲೋ ಸ್ಯಾನ್ ಲೈ ನೀ ಅಭಿಷೇಕ್ ತ ನೀ ಒಂಡೆ ಧೂಪ್ ತ್ಯಾನಿ ಸ್ಯಾನ್ ಲೈ ದೈಂಗನ್ ವಾಲೆ ಚೀಜ್ ಫಿರ್ ಎಪೋತ್ ಒಂಡೆ ಚಪ್ರಾಸ್ ತಲಾಯಿ ಸುಲೇಮಾನಿ ಮನಿಂಗ್ ಒಂಡೆ ಲಗೆ ಕ್ಯಾನ್ ಲೈ ಮನಿಂಗ್ ಉಂಡೈ ಮಟ್ ಮೇಸೆ ಜಿತ್ತೋಳ ಜೀವತೆ ಬುದ್ಧಿತ ವಿಡ್ಚಿಯಾನ್ ಊಳ ಸಬ್ ವಾಸಿಕೋನ್ ಬೇನ ಬೇನ ಚೀಸ್ತ ಆಜ್ಞಾ ಪರಮೇಶ್ವರ್ ಸೀತೋಲೈ ಔ ಸಬ್ ಬನೆ ಕಿಕೆಟ್ ಯಾನೆ ಕಿ ತಂಬು ಒಂಡೆ ಮಂದಾನ ಜಗ ಒಂಡೆ ಅದೇನ ಕುಂಡಿ ತಕ್ತಾಂಗ್ ಗೇಡಾಂಗ್ ಕಂಬಾಂಗ್ ಒಂಡೆ ಕುರ್ಸಿಂಗ್ ಫಿರ್ ಡಂಡಾನ ಸಂಗ್ನೆ ಸಂದೂಕ್ ಒಂಡೆ ಪಸ್ತಾವ ಕ್ಯಾನ ಢಕ್ಕನ್ ಒಂಡೆ ನಡ್ಡುಮ್ತ ಪರ್ದಾ ಡಂಡಾಂಗ್ ಒಂಡೆ ಸಬ್ ಸಾಮಾನ್ತ ಸಂಗ್ನೆ ಮೇಜ್ ಒಂಡೆ ಭೇಟ್ ತಂಗ್ ಸಾಡಿಂಗ್ ಸಾಮಾನ್ ಒಂಡೆ ಟೌಡಿನ ಸಂಗ್ನೆ ಉಜಾಲ ಸ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಟೌಡಿ ಒಂಡೆ ಉಜಾಲ ಸ್ಯಾನ್ ಲೈ ನೀ ಡಂಡಾನ ಸಂಗ್ನೆ ಧೂಪ್ ಸ್ಯಾನ ವೇದಿ ಅಭಿಷೇಕ್ ತ ನೀ ದೈಂಗನ್ ವಾಲೆ ಧೂಪ್ ದ್ಯಾನಿ ಒಂಡೆ ಮಂದಾನ ಡೇಡಿತ ಪರ್ದಾ ಪೀತಲ್ ತ ಝಂಜರಿ ಡಂಡಾಂಗ್ ಒಂಡೆ ಸಾರೋ ಸಾಮಾನ್ ತ ಸಂಗ್ನೆ ಹೋಮ್ ತ ವೇದಿ ಪಾಯಾನ ಸಂಗ್ನೆ ಹೌದಿ ಖಂಬಾಂಗ್ ಒಂಡೆ ಅವೇನ ಕುರ್ಸಿಂಗ್ ಸಂಗ್ನೆ ರಚ್ಚ ತಂಗ್ ಪರ್ದಂಗ್ ಒಂಡೆ ರಚ್ಚ ಡಂಗ್ ಡೇಡಿ ತಂಗ್ ಪರ್ದಂಗ್ ಮಂದಾನ ಒಂಡೆ ರಚ್ಚ ತಂಗ್ ರಂಟೆ ಕೂಟಂಗ್ ಒಂಡೆ ರಸ್ಸಿಂಗ್ ಪವಿತ್ರ ಜಗತೆ ಸೇವಾ ಟೆಹಲ್ ಕ್ಯಾನ ಲೈ ಕಳಾಯಿ ಕೀತಲ್ ವಾಲೆ ದಿಕ್ಕಡಿಂಗ್ ಒಂಡೆ ಯಾಚಕ್ ತ ಕಾಮ್ ಕ್ಯಾನ್ ಲೈ ಹಾರೂನ್ ಯಾಜಕ್ ತಂಗ್ ಪವಿತ್ರ ದಿಕ್ಕಡಿಂಗ್ ಒಂಡೆ ಓ ನೋಡ್ ಮರ್ಕ್ ನ ದಿಕ್ಕಡಿಂಗ್ ಭಿ ಪ್ರಿಯ ಕಿಂಜನ್ ವಾಲೆ ದೋಸ್ತ ಲೋಡಿಡ್ ಇವ್ ಸಬ್ ತರುತ್ತಾನ್ ವಾಲೆ ಚೀಜ್ ಓಳ್ ಅಪನು ಇಚ್ಛಾ ತಲ್ ಬನೆ ಕ್ಯಾನ್ ಲೈ ಸೀತೋಡ್ ಇದ್ದಲ್ ಲೈ ಓಳ್ ಪಾರೋ ಬಾಂಗೆ ದಬಾವ್ ಹಲ್ ವಾಟೋಡ್ ಖ್ಯಾಲ್ತೆ ಇರಾಕೆಟ್ ಇದ್ ದಸ್ ಹಿಸ್ಸಾ ಹಲ್ಮತ್ತ ಲೈಸೋಳ್ ಲೋಗೋಳ್ ಹೈಯೋಳ್ ಓಳ್ ಖಾಸ್ ದಾನ್ ತುನ್ ಭಿ ದಸ್ ಹಿಸ್ಸಾ ತೆ ಸಾಮಿಲ್ ಕಿಸಿ ಸ್ಯಾತೋಳ್ ಹೈಯೋಳ್ ಇಮ್ಮಾಟಿ ಸವಾಲ್ ಕಿಸಿ ಸಕೆ ಮಾಯ್ ತೋಡಿಟ್ ಕಿ ಒಂಡೆ ಅಪನು ಸಬ್ ಕುಚ್ ಮೊಮ್ಸಿ ಕುನ್ ಇದ್ ಕೀಮ್ತಿ ಮೋತಿ ತೋನ್ ಮೂಲ ತೇಚಿ ಎತ್ತುಳ್ ಪರ್ ಬೋಳ್ ಲಕ್ ಲಕ್ ರಹೆ ಮಾತುಳ್ ಓಳ್ ಏನ ಸುಂದರತಾ ತೋನ್ ಹೆಲೆ ಹುಡ್ಸಿ ಸಕೆ ಮಾಯೋಳ್ ಇದನ್ನ ಕೀಮತ್ ಭಿ ಬೋಲೆ ಹಲ್ ಪುಂಜಿ ಸಕೆ ಮಾಯೋಲ್ ಓಳ್ ಲೈ ಓಲ್ ಬುರಾಯ್ ಒಂಡೆ ಚುಗ್ಲಿ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ನೋಲ್ ಮಾನವಾಲ್ ಬನೆ ಮಾಸಿ ರಹೆ ಮಾತುಲ್ ಈಗ 35 ಪಾಠ ತ ಖತ ಮಾಸಿ ಹತ್ ಒಂಡೆ ಅಮ್ಮಟ್ ಇಂಗ ಮುನ್ನೆ ತಾಧ್ಯನ್ ಕಿ ಕಮ್ ಪ್ಯಾರೋ ಕೆಂಜನ್ ವಾಲೆ ದೋಸ್ತ ಲೋಡಿಟ್ ಇದ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಿಕೋನ್ ಬಹುನ್ ಲಾಗ್ತ ಇದೇನ್ ಕೆಂಜನ ಬಾತ್ ತೆ ಮಿಯ ಮನ್ ತೆ ಬಾಂಗೆ ಬಿಸವಾಲ್ ಫಾಯ್ದಾ ಆಯ್ತ ಹೋಯ್ ತೆ ಇಮ್ಮಟ್ ಮಾಕುನ್ ಪತ್ರ ಲಿಖೆ ಕಿಸಿ ರಾಕೆಟ್ ಬಾಯ್ ಲೋಗೋಡಿಟ್ ಅಮಟ್ ಮೀವಾ ಪತ್ರ ನ ಆಶಾ ಕಿ ಕಮ್ ಯಾ ಫಿರ್ ಮೀವಾ ಬಾಂಗೆ ಬಿ ಪ್ರಾರ್ಥನಾ ತ ನಿವೇದನ್ ಹೋಯ್ ತೆ ಇಮ್ಮಟ್ ಮಾಕುನ್ ಜರೂರ್ ಪತ್ರ ಲಿಖೆ ಕಿಸಿ ರಾಕೆಟ್ ಅಮಟ್ ಮೀ ಲೈ ಪ್ರಭು ಯಿಸುನ್ ಸೆ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕಿ ಕಮ್ ಅಮ್ಮಟ್ ಮೀವ ಸೇವತ ಲೈ ಹಮೇಶಾ ತಯಾರ ಅಯ್ಯಂ ದೋಸ್ತ ಲೋಡಿಟ್ ಮಾಕುನ್ ಆಶಾ ಹೈ ಕಿ ಮೀಕು ನಿತ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಜರೂರ್ ಪಸಂದ್ ವಾತಾ ಹೋಯ್ ಇತ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತ ಬಾರೆ ತೆ ಇಮ್ಮಟ್ ಮಾಕುನ್ ಹಮೇಶಾ ಪತ್ರ ಲಿಖೆ ಕಿಸಿ ರಾಕೆಟ್ ಅಮಟ್ ಮೀವಾ ಪತ್ರ ನ ಜರೂರ್ ಜವಾಬ್ ಸಿಕ್ಕಂ ಇದ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತುನ್ ಕೆಂಜನ್ ಲೈ ಒಂಡೆ ಅಪ್ನು ಸೇಲಕ್ ಭೈಡುನ್ ಜರೂರ್ ವ್ಯಾಕೆಟ್ ಪ್ರಭು ಶುಮಿಕುನ್ खूब आशीष यानुल मावे विश्वास वो ले सच्चो अंडे जिंदो परमेश्वर पर रो आयना चाहिए प्रभु से मैसी दुनिया ते भोले हैले वो लाई बांगे भी काम कठिन हैले वो लियाने की प्रभु सु सब कुछ किसी सके माइतोल हयुल अन्ना में कुन सच्चो मांदी वहता तो ना आंदन दोस्ता लोड़े प्रभु सु ना वा जीवतुन बदले किसी सीतुल उंडे नाकुन खूब आशीष सीतुल जेना की अन्ना बखान हल किसी सके मायुन भाईडिट इमट भी प्रभु उन परो विश्वास किम वोल मीवा जीवा तुन भी बदले किसी स्यानुल प्रिय केंजन वाले दोस्ता लुड़े इत कार्यक्रम तुन एक गई खत्म क्या न मुन्ने अमट परमेश्वर दाउन से बिनती की कम प्रभु जी अमट सब उन दिवार फिर सच्चो जीवा तल निकरो वाई तुलम उंडे निकुन अमट मन तल धन्यवाद स्यातुलम की इमा बाइबल अध्ययन क्या ले मावा इस समय ते सहायता नी मदद की थी प्रिय दोस्ता लुड़ित इंगा मावा नेटाइत बाइबल अध्ययन ता कार्यक्रम इक गई खत्म आईता है प्रभु शुमिकुन वचन ता जरिया ते आशीष स्यानु
ते मसीह इंसान बन गया इंसान के वास्ते मसीह इंसान बन गया बेशक जमी और हर्ष की वो शान बन गया इंसान के वास्ते मसीह इंसान बन गया दुनिया के जर्रे जर्रे में अब ये खबर हुई दुनिया के
मावा कार्यक्रम सच्चो सरी केस्ते माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इद कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमार्ट मासे इद पताते संपर्क किम मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सरी TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंगरंड छिंदवाड़ा 480000 उंदी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9780809993 मावा ईमेल पता है gondi@radio882.com पता उंदी बार ओंडे केंची एनट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंग रंड छिंदवाड़ा 480000 उंदी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 9780809993 मावा ईमेल पता है gondi@radio882.com